विलाप गीत अध्याय एक। यरुश्लेम नगरी जी लोकांनी भरलेली असे आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे। जी राष्ट्रामध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे। राष्ट्रामध्ये जी राजकुमारी होती पण आता तिला दासी केले गेले आहे। ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालावर असतात। तिच्या सर्व प्रियकारांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता। तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला। ते तिचे शत्रू झाले आहेत। दारिद्र्य आणि जुलमामुळे यहुदा दास्यपणात बंदीवान झाली आहे। ती राष्ट्रामध्ये राहत आहे पण तिला आराम मिळत नाही। तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशाच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे। सेनेचे मार्ग शोक करतात कारण नेमलेल्या पवित्र स्थानाला कोणीही येत नाही। तिच्या सर्व विषयी ओसाड झाले आहेत व तिचे याजक कणत आहेत। तिच्या कुमारी दुःखात आहेत व ती स्वतः निराशेत आहेत। तिचे शत्रू तिचे धन झाले आहेत। तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे। परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दुःख दिले आहे। तिची मुले वैऱ्यांच्या पुढे पाडोपणात गेली आहेत। सियोन कन्येचे सौंदर्य सरले आहे। तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरणीसारखे ते झाले आहेत आणि पाठलाग करणाऱ्यासमोर ते हतबल झाले आहेत। यरुश्लेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टी आठवते। तिच्या लोकास वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणी नव्हते। तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले। यरुश्लेमेने फार पाप केले आहेत म्हणून ती अशुद्ध झाली आहे। सर्व जे तिचा आदर करत असत त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे। ती कणत आहे व ती तोंड फिरवते आहे। तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे। तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही। ती खूपच अधोगतीस गेली आहे। तिचे सांत्वन करणारा कुणी नाही। हे परमेश्वरा माझे दुःख पहा कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवतो आहे। ते पहा तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूने आपला हात ठेवला आहे। परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरी तिने त्यांना तिच्या पवित्र स्थानात जाताना पाहिले आहे। यरुश्लेम मधील सर्व लोक कणत आहेत। ते अन्न शोधत आहेत। त्यांनी आपला जीव वाचवा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत। परमेश्वरा माझ्याकडे पहा मी कशी कवडी मोलाची झाली आहे। जे तुम्ही जवळून जाता तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पहा। परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले। या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय? हे लक्ष देऊन पहा। त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे आणि तो त्याचवर प्रबळ होतो। त्याने माझ्या पायासाठी जाळे पसरविले आहे आणि मला मागे वळवले आहे। त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे। माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे। ते एकत्र गुंफले आहेत आणि ते माझ्या मानेवर आले आहेत। त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे। ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही अशांच्या हाती परमेश्वरने मला दिले आहे। माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात त्यांना परमेश्वरांनी दूर फेकले आहे। त्यांनी माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलवली आहे। जसे द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवली जातात तसे प्रभूंनी यहुदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे। या सगळ्याबद्दल मी आक्रोश करते। माझ्या डोळ्यातून अश्रू पाण्याप्रमाणे वाहत आहेत कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे। माझी मुले खिन्न झाली आहेत कारण शत्रूचा विजय झाला आहे। असियने तिचे हात पसरवले पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही। परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे। परमेश्वराने याकोबा संबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्यास घेरले। यरुश्लेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिक पाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे। परमेश्वर न्यायीच आहे कारण मी त्याच्या आज्ञाविरुद्ध बंड केले आहे। सर्व लोकांनो ऐका आणि माझे दुःख पहा। माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणात गेले आहेत। मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला। माझे याजक आणि वडील आपला जीव वाचवा म्हणून स्वतःसाठी अन्न शोधित असता नगरात प्राण सोडले। हे परमेश्वरा माझ्याकडे पहा कारण मी दुःखी झाली आहे। माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे। माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे कारण मी फार बंडखोर झाले होते। बाहेर तलवार निर्वश करते तर घरात मृत्यू आहे। मी कणत आहे हे त्यांनी ऐकले आहे। माझे सांत्वन करायला कोणी नाही। माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे। तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे। जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील। त्यांची सर्व दुष्टाई तुझ्या समोर येऊ. माझ्या पापामुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग, कारण माझे कणणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.